गेला कन्या नव्हती म्हणून फिरू लागला वनवन, फिरू लागला वनवन चारी धाम। राजाच ऐकून गारान अनागस्ती ऋषीन रेणुका दिल कन्यादान। तुझ्या सवालाच उत्तर दिलं मी खर आणि ह्या गाजराबाईच्या हातून खाग साखर बाई तू साखर। आदि मायाच्या पोटी जन्मले पाच बाळ आणि त्या पाच बाळाचा माऊली करीती सांभाळ। अग साखर बाई तुझं उघड डोळ आणि जो अगवा रेणुकाचा मला द्यावा दाऊन।